यिर्मयाह अध्याय 45. नेरियाचा मुलगा बारूक याला यिर्मयाह संदिष्टाने ही वचने सांगितली आहेत. हे त्यावेळी घडले जेव्हा यहुदाचा राजा होशियाचा मुलगा यहोयाकीम याच्या कारगिर्दीच्या चौथ्या वर्षात नेरियाचा मुलगा बारूक यांनी ही वचने यिर्मयाहच्या तोंडून ऐकून पुस्तकात लिहिली तेव्हा यिर्मयाह संदिष्टा त्याच्याशी जे वचन बोलला ते म्हणाले, हे बारूका, परमेश्वर इस्रायलचा देव तुला असे म्हणतो, तू म्हणालास मला हाय हाय, कारण परमेश्वराने माझ्या क्लेशात यातनेची भर घातली आहे. माझ्या कन्याने मी थकलो आहे, माझ्या दुःखाने मी हैराण झालो आहे, मला विश्रांती मिळत नाही. तू त्यास असे सांग, परमेश्वर असे म्हणतो, पहा, जे काही मी बांधलेले आहे मी आता मोडून टाकीन, मी जे लावले ते मी आता उपटून टाकीन. हे सर्व पृथ्वीवर सत्य होईल, पण तू आपणासाठी मोठ्या गोष्टीची आशा करतोस काय? त्याची आशा करू नकोस, कारण परमेश्वर म्हणतो, पहा, सर्व मानवावर अरिष्ट येईल, पण जेथे कोठे तू जाशील तेथे तुला तुझे जीवन लूट असे मी देईन.